इजरायलमध्ये अनेक बातम्या अहवाल आहेत.
In Israel, there are many news reports.
लोक शासकीय क्रिया याबद्दल बोलतात.
People talk about the military actions.
सरकार सैनिक पाठवत आहे.
The government is sending soldiers.
ते आता येमेनमध्ये आहेत.
They are in Yemen now.
लढाई अत्यंत तीव्र आहे.
The fighting is very intense.
अनेक कुटुंबे काळजीत आहेत.
Many families are worried.
ते शांती आणि सुरक्षितता हवी आहेत.
They want peace and safety.
लोकांनी चांगल्या भविष्याची आशा बाळगली आहे.
The people hope for a good future.
अनेक मार्ग आहेत प्रवास करण्यासाठी.
There are many ways to travel.
लोक वैयक्तिक वाहतुकीसाठी गाड्या वापरतात.
People use cars for personal transport.
सायकल पर्यावरणासाठी चांगली आहेत.
Bicycles are good for the environment.
रेल्वे अनेक पर्यटकांना लवकर न्याय करू शकते.
Trains can carry many passengers quickly.
बस देखील एक लोकप्रिय निवड आहे.
Buses are also a popular choice.
काही शहरांमध्ये चांगले सार्वजनिक परिवहन प्रणाली आहेत.
Some cities have good public transport systems.
खूप देशांमध्ये लोक विमानाने प्रवास करतात.
In many countries, people travel by plane.
विमाने खूप वेगवान असू शकतात.
Planes can be very fast.
हेलिकॉप्टर शहरांवर उडू शकतात.
Helicopters can fly over cities.
काही लोक बोट चालवायला आवडतात.
Some people like to ride boats.
फेरी जल ओलांडण्यासाठी एक छान मार्ग आहे.
Ferries are also a nice way to cross water.
प्रत्येक परिवहन प्रकाराचे स्वतःचे फायदे आहेत.
Each mode of transportation has its own benefits.
योग्य मोड निवडणे महत्त्वाचे आहे.
Choosing the right mode is important.
भिन्न परिवहन पद्धती भिन्न गरजांसाठी कार्य करतात.
Different transport methods work for different needs.
परिवहन लोकांना आणि ठिकाणांना जोडते.
Transportation connects people and places.
जेड थिरवॉल एक प्रतिभावान गायक आहे, यूकेचा आहे.
Jade Thirlwall is a talented singer from the UK.
ती संगीत उद्योगाची एक भाग बनली आहे अनेक वर्षे.
She has been part of the music industry for years.
अलीकडेच तिने सायमन कौल यांच्यावर आपल्या विचारांचे पुनरावलोकन केले.
Recently, she shared her thoughts about Simon Cowell.
जेडने म्हटले की ती त्याचा फार आदर करते.
Jade said that she respects him a lot.
ती विश्वास ठेवते की त्याच्याकडे चांगल्या कल्पना आहेत.
She believes he has good ideas.
ते बहुधा नवीन संगीत प्रवृत्तींवर चर्चा करतो.
They often have discussions about new music trends.
जेड सायमनच्या कठोर कामाची प्रशंसा करते.
Jade appreciates Simon's hard work.
त्यांच्याकडे एक उत्कृष्ट कार्यकारी नातं आहे.
They have a great working relationship.
ती अनेकदा त्याच्या कल्पना मुलाखतीदरम्यान प्रशंसा करते.
She often praises his ideas during interviews.
त्यांची मैत्री मजबूत आणि सहायक आहे.
Their friendship is strong and supportive.
या कनेक्शनमुळे तिला एक कलाकार म्हणून वाढायला मदत होते.
This connection helps her grow as an artist.
जेडच्या अंतर्दृष्टी अनेक लोकांना प्रेरणा देतात.
Jade's insights inspire many people.
ती तिच्या प्रवासाचे आणखी काही भाग सामायिक करणे आशा करते.
She hopes to share more of her journey in the future.
फुटबॉल एक खेळ आहे जो जगभरातील लाखो लोकांना आवडतो.
Football is a game loved by millions around the world.
महत्त्वाचे अनेक खेळाडू त्यांच्या संघांच्या योजनेचा आकार देतात.
Many important players shape the strategies of their teams.
खेळाडूंनी लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा प्रचंड प्रभाव आहे.
Players like Lionel Messi and Cristiano Ronaldo have tremendous influence.
ते फक्त गोल गाठत नाहीत तर इतरांसाठी संधी तयार करतात.
They not only score goals but also create opportunities for others.
ही कौशल्य संच जिंकण्यासाठी स्पर्धा थथरण्यासाठी महत्त्वाचं आहे.
This skill set is crucial for winning matches consistently.
संघांना त्यांच्या खेळाच्या योजना प्रत्येक प्रतिस्पर्ध्यानुसार अनुकूल करणे आवश्यक आहे.
Teams need to adapt their game plans according to each opponent.
खेळाडूंची ताकद आणि कमकुवतपणा समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
Understanding the strengths and weaknesses of players is essential.
निष्कर्षतः महान खेळाडू सामन्याचा निकाल बदलू शकतात.
In conclusion, great players can change the outcome of a match.
जगात जिथे कथा संस्कृतींना जोडतात तिथे नवीन जपानी नाटक मोठ्या अपेक्षांचं उदित झालं आहे.
In a world where stories bind cultures together, the new Japanese drama has emerged with much anticipation.
लोकप्रिय अक्टर आमात्र अनुस्वारचे मिश्रण असलेले हे परंपरेला नवोळखांमध्ये एक अत्यंत आकर्षक पद्धतीत एकत्र करते.
Featuring a cast of popular actors, it combines tradition with innovation in a most captivating manner.
जणू ट्रेलरचा आमनेत सामने असला, चाहत्यांना कथावळण आणि पात्रांच्या विकासाबद्दल उत्सुकतेने विनोद करतात.
As trailer teasers flood social media, fans eagerly speculate about plot twists and character developments.
उत्साहात समालोचकांनी जटिल कथा सांगणे आणि पात्रांच्या आर्टचे गूढ कौतुक केले.
Amidst the fervor, critics laud the intricate storytelling and the depth of character arcs.
सांस्कृतिक घटकांचा फ्यूजन कथेला समृद्ध करतो आणि विविध प्रेक्षकांचा गुंजतो.
The fusion of cultural elements enriches the narrative and resonates with diverse audiences.
जायकरेप्रमाणे दाखल होत असताना शोविषयी चर्चा वाढते, विविध रूपांतरे दर्शविती.
As viewers tune in, discussions about the show burgeon, reflecting varying interpretations.
अशा उत्साहाने एका आशादायक हंगामाची अग्रिम एकूण अनपेक्षित कथा आणि भावनिक खोलपणाने भरलेली आहे.
Such enthusiasm heralds a promising season filled with unforeseen narratives and emotional depth.
शेवटी या नाटकाभोवती निर्माण झालेली अपेक्षा समकालीन कथा सांगण्याच्या सारतत्वाचे समाविष्टित करते.
Ultimately, the anticipation surrounding this drama encapsulates the essence of contemporary storytelling.
आरोग्याची संकल्पना केवळ शारीरिक कल्याणापलीकडे विस्तारित आहे.
The concept of health extends far beyond mere physical well-being.
हे जीवनाच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक आयामांचा समावेश आहे जो सहसा दुर्लक्षित केला जातो.
It encompasses mental, emotional, and social dimensions of life that are often overlooked.
आरोग्य प्रणालींपुढे व्यापक काळजी प्रदान केल्याबद्दल अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.
Healthcare systems face numerous challenges in providing comprehensive care.
मर्यादित वैद्यकीय संसाधनांना प्रवेशामुळे आरोग्याच्या परिणामांमध्ये असमानता वाढते.
Limited access to healthcare resources often exacerbates inequalities in health outcomes.
एक आरोग्यदायक जीवनशैली संतुलित आहार आणि नियमित शारीरिक क्रियाकलापाने विशेषित आवश्यक आहे.
A healthy lifestyle, characterized by balanced nutrition and regular physical activity, is vital.
आहाराच्या सवयी मानसिक आरोग्यावर आणि एकूण जीवनाच्या गुणवत्तेवर खोलवर परिणाम करतात.
Dietary habits profoundly affect mental health and overall quality of life.
याव्यतिरिक्त प्रदूषण आणि हवामान बदल यांसारखे पर्यावरणीय घटक महत्त्वपूर्ण धोके निर्माण करतात.
Furthermore, environmental factors such as pollution and climate change pose significant threats.
म्हणून सार्वजनिक आरोग्य शिक्षणाकडे एक सक्रिय दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे.
Thus, a proactive approach to public health education is crucial.
समुदायाच्या उपक्रमांना जागरूकता वाढविण्यास आणि अधिक आरोग्यदायी वातावरण तयार करण्यास मदत होऊ शकते.
Community initiatives can promote awareness and foster healthier environments.
निष्कर्षात आरोग्य आणि कल्याणाच्या गुंतागुंतींचे मार्गदर्शन करणे एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता असते.
In conclusion, navigating the complexities of health and well-being requires collective effort.